नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। देशाच्या टिकाऊ आर्थिक उदरगती खातीर घटमूट MSME म्हळ्यार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग पर्यावरण प्रणाली गरजेची आसा असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगला। नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय MSME दिसाच्या कार्यावळीत त्यो उलयताल्यो। देशाच्या उदरगतीत MSMEची महत्वाची भूमिका आसा। MSMEन गांवगिऱ्या आणि मागास वाठारांनी रोजगाराची संद निर्माण जाता। शेती उपरांत MSME क्षेत्र देशात दुसरे व्हडले रोजगार निर्माण करपी क्षेत्र आसा असे ताणी म्हणा। MSME हे भारतीय आणि संसारिक अर्थव्यवस्थेच्या पाठीचो कणो आसा। संसारभर MSME क्षेत्राची महत्वाची भूमिका मान्य करून संयुक्त राष्ट्रांनी 27 जून हो दीस आंतरराष्ट्रीय MSME दीस म्हूण जाहीर केलो। अंदूच्या MSME दिसाचो विषय आसा टिकाऊ उदरगत आणि नवनिर्माणाचे चालक म्हूण MSMEची भूमिका। चीनातल्या किंगडावत आयज जाल्ल्या SCO संरक्षण मंत्र्यांच्या बसकेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जू वांगडा द्विपक्षीय उलोवणी केली। भारतान सदांच दोनूय देशांमधलो विश्वास परतून निर्माण करपा खातीर मतभेद उणे करून शीमवाद सोपोवपा खातीर शासनाचो उपाय सोदपाचेर लक्ष केंद्रीत केला असे ताणी सांगले। हे बसकेत सिंग हांणी भारत चीन शिमेचेर शांतताय आणि समरसताय दवरपाच्या गरजेचेर भर दिलो। तसेच तांकां पहलगाम हल्लो आणि ऑपरेशन सिंदुरा विशीं माहिती दिली। मजगती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेय बेलासोव वांगडाय द्विपक्षीय बसका घेतली। S-400 संरक्षण प्रणाली, SU-30 MKI झुजारी विमानांचे आधुनिकीकरण आणि गरजेच्या लष्करी उपकरणांची बेगोबेग पुरवण अशा साबार प्रश्नाचेर बसकेत खोलायेन चर्चा झाली। तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहार शिमपलतडचो आतंकवाद आणि भारत रशिया संरक्षण सहकार्याचेरही चर्चा झाली। देशाची आणि समाजाची मनोबल कमी करपा हेतान 1975 वर्षा आणीबाणी घाली असे विदेश मंत्री डॉ S-JAYSHANKAR हांणी म्हणा। आणीबाणीची 50 वर्षा मनोवपा खातीर आयज नवी दिल्लीत जाल्ल्या कार्यावळीत उलयतना ताणी सांगले,
इमर्जेंसी का डेंजर है, कुछ लोग कॉन्स्टिट्यूशन को हाथ में लेके घूमते हैं, अंदर कुछ भावनाएं और कुछ अलग। लोगों का रिकॉर्ड देखिए, पॉलिटिकल पार्टीज की भी DNA होती और ये DNA कि आज तक इमरजेंसी के बारे में रिग्रेट कभी ये नहीं कहा कि गलत निर्णय, कि हम सॉरी कि हम लोगों ने कितने देश का जीवन, कितने लोगों का जीवन बिगाड़।
ओडिशातल्या पुरी शहरात आयज सावन भगवान जगन्नाथ आणि त्याचे भाव बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची संसारिक नामनेची रथयात्रा व्हडा उमेदीन सुरू झाली। हे खातीर संसारभरातले हजारांनी भक्त जगन्नाथपुरीत पावल्यात। ही रथयात्रा तिनूय देवांक श्री गुंडीच्या देवाकडे 9 दिसा खातीर उरता। रथयात्रेच्या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सगळ्या नागरिकांक परबी दिल्यात। तशेंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी परबी दितना सांगला,
की नाथ जगन्नाथ का रथ यात्रा है, जगन्नाथ हम सबको सुख शांति दे, इसीलिए आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ और सबको मैं कहती हूँ कि सब उसी ध्वनि से बोले कि जगन्नाथ के कर्ण तक ये आवाज पहुँचे, जय जगन्नाथ।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी आयज पुण्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाखाला समर्पित हेजिंग डेस्काचे उक्तावण केले। हो उपक्रम शेतकी क्षेत्राच्या आधुनिकीकरणाच्या दिखेन व्हड पावल आसा आणि शेतकऱ्यांक त्यांच्या पिकाक फायद्याचे दर मेळोवपाक मदत जातली असे ताणी म्हणा। चीनात जाल्ले शांघाय सहकार संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बसकेच्या संयुक्त दस्तावेजाचेर भारतान सयो करूंक ना असे विदेश मंत्री डॉ S-JAYSHANKAR हांणी नवी दिल्लीत पत्रकारांकडेन उलयतना सांगले। ताणी मुखार सांगले की
this view rightly was that without that reference, when the main purpose of that organization is to fight terrorism and you are not allowing a reference to that, I am not prepared to, so I think it is very understandable and sarv sahmati se SCO chalta hai, to ek desh ne jo hai unhone kaha ki hum nahi manenge ki atankwad ka kahin zikr hona aur Rajnath ji ne kaha ki agar atankwad ka koi isme zikr nahi hai to hum log jo hai wo statement nahi manenge।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांच्या यजमानकेखाला आयज नवी दिल्लीत भौशीक मळावेल्या बँकांच्या कामगिरीविषयी नियाळ बसका झाली। हे बसकेत अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थिक सेवा खात्याचे सचिव M-NAGARAJU, भौशीक क्षेत्रातल्या बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO हाजीर आशिल्ले। फुडल्या 2 ते 3 दिसात नैऋत्य मोसमी पाऊस पुराय देशात पावतलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला। आयज सौराष्ट्र आणि कच्छात वादळी पाऊस तसेच देशाच्या अस्तंत भागात व्हड पाऊस पडपाचो अदमास खात्यान उक्तायला। सेवादळान रोहतकात जाल्ल्या 17 वर्सा सकयल्या चले आणि चलयांच्या कनिष्ठ गट राष्ट्रीय बॉक्सिंग सर्तीचे वस्तादपण जिखले। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40